सायबर साक्षर प्रस्तुत ऐकना या मराठी महिला विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत ज्या आहेत त्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत, मॉडेल आहेत, ॲक्ट्रेस आहेत आणि सध्या त्यांची सुंदरा मनामध्ये भरली ही सिरियलसुद्धा चालू आहे. तर आपल्यासोबत आहेत नुपूर सावजी मॅडम. स्वागत आहे मॅडम तुमचं. आज तुम्ही या शोमध्ये आलात. सगळ्यात पहिला मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की सायबर सिक्युरिटी हा जो विषय आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे, कारण हा विषय लोक जास्ती गांभीर्याने घेत नाहीत.
बरोबर. मला असं वाटतं आताचं जे चालू आहे, आपण घरामध्ये बसून सगळ्या मीडिया हँडल करतोय, सगळं ऑनलाईन काम चालू आहे.
बरोबर.
तर आपण खूप इझिली सगळं अलाऊ 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 करत जातो एखादं ऍप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर. पण नक्की आपण काय काय अलाऊ करतो आहे आणि बाहेरच्या जगाला आपल्या किती आतपर्यंत पोहोचू देतोय हे आपल्याला माहीतच नसतं की आपला मोबाईलमध्ये आपण सगळं सेव्ह करतो, आपले पासवर्ड सेव्ह करतो, आपली पर्सनल लाईफ त्याच्यामध्ये लिहून ठेवतो, पण फोटोज असतात, फॅमिली फोटो सगळं असतं, पण हे सगळं बाहेरच्या व्यक्तींना कळतं आहे याची आपल्याला जाणीवच नसते. सो मला असं वाटतं आज आपण सगळं लपवायचा प्रयत्न करतोय आणि खोटं दाखवायचा प्रयत्न करतोय, पण सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत आहेत कुठून तरी, पण आपल्याला तो धागाच माहिती नाही आहे. त्यामुळे सायबर ही गोष्ट आपण मनावर घेत नाही आहे, पण जेव्हा काही घडतं तेव्हा आपल्याला कळतं की ही गोष्ट किती मनावर घेण्यासारखी आहे.
बरोबर आहे. तुम्ही स्वतः ॲक्ट्रेस आहात त्यामुळे तुम्ही सोशल मीडियाचा वापर खूप करत असालच, नाही ॲक्टिव्ह राहावंच लागतं. तर तुम्हाला सोशल मीडियाच्या बाबतीत असा कुठला अनुभव आला आहे का की आता तुम्हाला वाटतं की आता सोशल मीडिया वापरूच नाही?
मला असं खूप वेळा वाटतं, पण ना कारण मी आत्ता एक इन्सिडेंट सांगते. माझे फोटोज वापरून ट्विटर याच्यावर टिंडरवर एक अकाउंट ओपन केलं होतं, 2-3 अकाउंट ओपन केले होते रॅदर. फोटो माझा होता आणि नावं वेगवेगळी होती आणि मी टिंडरवर नाहीच आहे त्यामुळे मला कळण्याचा संबंधच येत नाही, पण माझ्या ओळखीच्या काही लोकांनी मला त्याचे स्क्रीनशॉट पाठवले, मग मला कळलं अरे आपले फोटो कुठेतरी यूज होत आहेत. तर मी आधी लाईटली घेतलं, पण नंतर मला बरेच जण सांगायला लागल्यावर मग मी बघितलं की अरे बापरे असं काहीतरी घडलं आहे. तेव्हा मला जाणवलं की आपण सर्रास फोटो सकाळी दुपारी संध्याकाळी पोस्ट करत असतो, स्टोरीज पोस्ट करत असतो सगळ्या, पण कोण बघत आहे त्याकडे, कोण कोणत्या नजरेने बघत आहे आणि त्याचा वापर कोण कसा करत आहे. आता मी ते फोटो लॉक करून तर ठेवू शकत नाही, कारण मला ते दाखवायचे आहे म्हणूनच मी त्या टाकलेले आहेत, पण त्याचा गैरवापरही होऊ शकतो आणि अजून पुढे काय काय होऊ शकतं जे घडलं नाही, पण अजून बऱ्याच गोष्टी घडू शकल्या असत्या. सो असं करू शकत नाही की काही गोष्टी दाखवायच्या काही गोष्टी नाही दाखवायच्या, आणि त्यावेळेस मग बंधनं येत आहेत असं वाटतं की म्हणजे मी सेफ आहे की नाही. मी हे सगळं कामासाठी करते आहे किंवा एक प्रोफेशन म्हणून करते आहे, पण मग हे जर सिक्युअर नसेल तर मग माझ्याच मनामध्ये प्रत्येक फोटो टाकताना शंका, म्हणजे ना माझी काही चूक पण नाही आहे याच्यामध्ये, पण मी खरंच काही फोटो डिलीट केले, मग नको नको ह्या फोटोने असं वाटू शकतं, नको नको त्या फोटोने तसं वाटू शकतं, म्हणजे मी काहीच चूक नाही करते तरी पण मला गिल्ट फिलिंग आलं अरे मी चुकीचं करते का. सो मला नाही माहिती की काय विचाराने लोक बघतात.
बरोबर आहे. पण मग सोशल मीडिया वापरूच नाही असं तुम्हाला काही वाटलं का की आता बस आता आपण हे सोशल मीडिया वापरायलाच नको, किंवा आता इंस्टाग्रामवरती परत फोटोज टाकायचे नाही असं काही?
नाही असं नाही वाटलं, कारण मला असं वाटतं हे काही काळापुरतं मर्यादित असतं.
बरोबर.
पण शेवटी आपण परत बॅक टू नॉर्मल लाईफ आल्यावर हे करणंच आहे, कारण हे काम आहे.
बरोबर.
आणि रोज फोटो टाकणं, स्टोरी टाकणं हे मला आवडतं म्हणून मी करते, फक्त जगाला दाखवायचं आहे काही म्हणून मी करत नाहीये. आणि आज कसं आहे, सोशल सर्कलमध्ये तुम्ही काय करत आहात हे माहिती पाहिजे, किंवा आपला बिझनेस ग्रो होण्यासाठी. मी असं म्हणत नाही की फक्त फोटोज टाकण्याबद्दल, माझा बिझनेस मला ग्रो करायचा आहे तरी पण लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे. आणि आज सगळ्यात प्रभावी माध्यम हे मीडियाच आहे. तुम्हाला रोज एक पोस्ट तुम्ही ब्रॉडकास्ट करा लोकांपर्यंत, लगेच 250 लोकांपर्यंत एका व्हॉट्सअप ब्रॉडकास्टमधून आपण पोहोचतो. सो यासाठी आपल्याला हे वापरणंच आहे, त्यामुळे मला नाही असं वाटत पूर्णपणे बंद करा असं मला कधी झालं, कारण 2-4 तोटे तरी पण अनेक फायदे पण त्याच्यामध्ये आहेत, पण तोटे सुद्धा आहेतच.
अगदी बरोबर आहे. जो इंस्टाग्राम किंवा फेसबुकचा विषय निघाला असेल तर त्यामध्ये आकडे असतात, ज्या आकड्यांना खूप महत्व असतं की किती लाईक्स येत आहेत माझ्या पोस्टला किंवा किती फॉलोअर्स आहेत. तर तुम्हाला काय वाटतं या आकड्यांना कितपत महत्व दिलं पाहिजे?
की आधी मी लक्ष नव्हते देत, पण नंतर मला कळलं अरे हॅशटॅग्स वापरले की रीच जास्त होतो. मग ते आपण फॉलो किंवा आपण एकमेकांना फॉलो करत नसू पण त्या हॅशटॅगला फॉलो करतो तेवढ्या लोकांपर्यंत तो फोटो पोहोचतो, मग अरे आपले फॉलोअर्स वाढतात. मग ते ना व्यसन आहे असं मला वाटतं. एकदा आपल्याला कळलं की या गोष्टी वर्कआउट होत आहेत की आपण त्या त्या करत जातो. आणि बऱ्याच आता इन्फ्लुएन्सर्स बरेच आहेत, तर इन्फ्लुएन्सर होणंसुद्धा अवघड आहे म्हणजे मी असं म्हणेन, कारण त्यांना रोज अपडेट राहावं लागतं, त्यांना कित्येक ब्रँड्स त्यांच्यापर्यंत अप्रोच होतात कारण त्यांचे फॉलोअर्स जास्ती आहेत. तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही तुमचा काही व्हिडिओ टाकणार असाल तर स्वाईप अप ऑप्शनसाठी तुमचे 10K इंस्टाग्राम फॉलोअर्स पाहिजे. सो त्या आकड्यांना महत्त्व नाही असं म्हणणार नाही मी, हो कामासाठी महत्त्व आहे, पण ते व्यसन नाही झालं पाहिजे. अरे काल माझे 10 फॉलोअर्स वाढले होते, आज 1 पण नाही, म्हणून मला वाईट नाही वाटलं पाहिजे. त्याचं जर आपण व्यसन लागलं आपल्याला तर मग आपली मेंटल सिच्युएशन बिघडू शकते असं मला वाटतं.
अगदी बरोबर आहे. आता थोडं आपण फायनान्शियल या गोष्टींकडे येऊ की UPIचे फ्रॉड्स होतात किंवा मग पेटीएम किंवा गुगल पेचे फ्रॉड्स होतात की मोस्टली ज्यांचे बिझनेस आहेत. आता तुमचा स्वतःचा बिझनेस आहे त्यामुळे तुम्हाला असं कुठला फायनान्शियल फ्रॉडला सामोरं जावं लागलं आहे का की कोणाचा फोन आला आहे किंवा अजून काही?
आमचे 25,000 रुपये गेले होते, अर्थात बाकीच्यांसाठी ही छोटी रक्कम असेल पण अर्थातच जो कमवतो त्यासाठी आमच्यासाठी मोठी रक्कम होती. माझ्या बहिणीला, माझी बहीण हँडल करते हे सगळं, तर तिला एन्क्वायरी आली. ज्वेलरीचा आमचा बिझनेस आहे नुपूरबाई कलेक्शन म्हणून, तर त्याच्यामध्ये एन्क्वायरी आली आणि त्या व्यक्तीने विचारलं याच्यामध्ये काय पीसेस आहेत, त्याच्यामध्ये काय आहेत, याच्या डिझाईन्स वगैरे. आम्ही रिप्लाय देत होतो, अननोन माणूस होता पण रिप्लाय देत होतो कारण तो
क्लायंट
आहे. मग त्याने ऑर्डर दिली 8,000 जी फायनल केली. आम्ही ते बाजूला काढलं सगळं हे आणि व्हॉट्सॲप कॉलवर तो माणूस बोलत होता. ओके, तर त्याने काहीतरी QR कोड का काहीतरी पाठवलं माझ्या बहिणीला. ती एकटीच होती ना, मी नव्हते, घरचं कोणीच आजूबाजूला नव्हतं. तर स्कॅन आलं आणि तिने ते स्कॅन केलं तर तिचे पैसे अकाउंटमधून गेले. तर तिने त्या व्यक्ती फोनवर बोलत होता, व्हॉट्सॲप कॉलवर होता तो माणूस. तर तिने विचारलं एक सेकंड माझे पैसे गेले, तुम्ही असं कसं करू शकता? तर म्हणे चुकून झालं म्हणे, ते तुम्ही परत एक स्कॅन येईल तो करा, एक कोड येईल तो स्कॅन करा, तुम्हाला तुमचे पैसे 8,000 परत पाठवतो. मी 16,000 पाठवतो असं रॅदर तो म्हणाला. तिने परत केलं, परत 8,000 गेले. आणि तिसऱ्या वेळेस मग तोपर्यंत आई बाबा मी नव्हते, तर आई आणि बाबा तिथे आले होते. बाबा त्या व्यक्तीशी बोलले की काय होत आहे, ते म्हणे नाही नाही चुकून होत आहे काहीतरी, मी 16,000 तुम्हाला आता परत पाठवतो, तुम्ही परत करा. परत 8,000 गेले. आणि मग हे झाल्यानंतर तो माणूस परत आम्हाला पैसे पाठवणार होता. तेवढ्यात जी काय अमाऊंट होती बँकेमध्ये ती अमाऊंट माझ्या बहिणीने आईच्या अकाउंटला ट्रान्सफर केली आणि परत स्कॅन केलं. तर त्या माणसाने 24,000 अजून त्याचं स्कॅन पाठवलेलं होतं, म्हणजे अजून 24,000 पण गेले असते, पण ते वाचले कारण त्याच्यामध्ये पैसे इनसफिशियंट अमाऊंट म्हणून ते ट्रान्झॅक्शन झालं नाही. नंतर आम्ही पोलीस कंप्लेंट केली. 24 तास 48 तास तो माणूस ऑनलाईन होता. त्या माणसाशी आमचं बोलणं झालं, तो म्हणाला नाही नाही हे चुकून झालेलं आहे, मी इथला इथला व्यक्ती आहे, तुम्ही माझ्या बॉसशी बोला. त्याने बॉसशी बोलणं करून दिलं, हे सगळं झालं आणि नंतर तो गायब झाला. त्यामुळे आणि हा आमच्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स होता, काय घडतंय हे कळेपर्यंत सगळं घडलेलं होतं. त्यामुळे आणि बरं हे झाल्यानंतर मग आम्ही इतरांना सांगायला सुरुवात केली, असं झालं तसं झालं, आम्हाला इतक्या गोष्टी कळायला लागल्या. हां आमचे 50,000 गेले, अरे आमचे 60,000 गेले. एका पार्टीमध्ये तर ऑनलाईन काहीतरी मागवायचं होतं, तर ते म्हणाले की नाही नाही हो ऑनलाईन आमचे 24 आवर्स ओपन आहे, पण तुम्हाला आधी पैसे पे करावे लागतील, मग तो माणूस घेऊन येईल सामान. तर तो म्हणाला की ठीक आहे, आणि त्याने करायला घेतलं. 2-3 हजार रुपयाचं काहीतरी सामान होतं, पण त्यांनी 10,000 अमाऊंट तिकडे 10,000 टाकली कारण याने OTP पण दिला ऑनलाईन.
बरोबर.
त्यामुळे पण अमाऊंट नव्हतीच, त्यामुळे ते ट्रान्झॅक्शन झालं नाही. पण आणि तो नंबर कुठून मिळाला होता आम्हाला 24 आवर्स ओपन? तर गुगलवरून मिळाला होता. सो गुगलवरच्या लोकेशनवर असलेला नंबर पण बरोबर आहे की नाही हे पण आपण पडताळून बघितलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं सगळं करताना ना सजग राहणं खूप गरजेचं आहे की आपण जे करतो आहोत ते बरोबर करतोय का, हे प्रत्येक वेळी जर केलं तर असं होणार नाही असं मला वाटतं.
अगदी बरोबर. तर प्रेक्षकांना तुम्ही बघितलं असेल मॅडमनी खूप आपल्याला चांगला सल्ला दिला की सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे. जसं त्यांनी आपल्याला एक्सपिरियन्स सांगितला की QR कोड स्कॅन करून त्यांची फसवणूक झालेली होती, म्हणजे त्यांच्या बहिणीची फसवणूक झालेली होती. तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर पैसे ऍक्सेप्ट करायचे असतील तर कुठलाही आपल्याला क्यू आर कोड स्कॅन करावा लागत नाही किंवा आपल्याला पिन टाकावा लागत नाही, हे आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. तर मॅडम, पुढचा प्रश्न मला असं विचारायचा की तो तुमच्या इंडस्ट्रीशी खूपच जास्त निगडीत आहे की ऑनलाईन ऑडिशन्स किंवा ऑनलाईन ऍक्ट्रेस पाहिजे अशा खूप ॲडव्हर्टाईजमेंट्स येतात आणि त्याच्यानंतर फसवणुकीचे प्रमाण पण खूप होतात. तर तुम्ही नवीन ज्या कोणी मुली येणार असतील या फील्डमध्ये, तर त्यांना काय सल्ला द्याल की ऑनलाईन ऑडिशन्स खरंच जेन्युइन असतात की बऱ्याच वेळेचा फ्रॉड्स असतात?
मी एक वर्षापूर्वी हा प्रश्न असताना तर मी कदाचित याचं उत्तर दिलं असतं की नाही नाही ऑनलाईन ऑडिशन्स नका देऊ. पण आताची अशी सिच्युएशन आहे की बऱ्याच ऑडिशन्स ऑनलाईन होत आहेत. पण मी असं सांगेन की तिथे एक ओळखीचा व्यक्ती पाहिजे, म्हणजे रेफरन्स थ्रू आलेल्या गोष्टी असतील ना तर तुम्ही त्या करा. पण तिथे कुणीच ओळखीचं नाही आहे आणि तुम्ही ऑडिशन्स पाठवताय, फोटो पाठवता आहात, बरं, त्यातून महत्त्वाची गोष्ट कुठल्याही ऑडिशनला पैसे लागत नाहीत. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की 500 रुपये एंट्री फी आहे मग तुम्ही ऑडिशन देऊ शकता, नो. कुठल्याही ऑडिशन, म्हणजे अगदी लहानपासून मोठ्यापर्यंत कुठल्याच ऑडिशनला एकही रुपया भरायची गरज नसते. त्यामुळे ऑडिशन देऊन एकतर पैसे देऊन ऑडिशनला जाऊ नका. ऑनलाईन ऑडिशन्स द्या, कारण आता बरेच कास्टिंग, कारण आता इंस्टाग्रामवर पण कास्टिंग एजंट्स वगैरे आहेत. पण ओळख आहे का त्या व्यक्तीला, तुम्ही भेटलेला आहात का, या सगळ्या गोष्टींची पडताळणी करा की हे जेन्युइन आहे का, मग तुम्ही ऑडिशन्स द्या. कारण आता आम्ही पण इथे नाशिकमध्ये बसून ऑडिशन्स देतोच आहोत, पण आमची ओळखीची व्यक्ती आहे का, बरोबर. आणि तुम्ही कुठेही राहत असाल तरी आपल्या गावातला एखाद दोन माणसं तर इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. ॲज ॲन ॲक्टर म्हणून असं नाही, फोटोग्राफर म्हणून असतील, एडिटर म्हणून असतील, म्युझिक म्हणून असेल, तर त्या व्यक्तींच्या पण ओळखी आहेत ना. सो मला असं वाटतं अननोन पर्सनशी डिरेक्टली बोलण्यापेक्षा तुम्ही कॉमन फ्रेंड कोण आहे, आपल्या शहरातलं कोण व्यक्ती तिथे काम करतं आहे त्याला विचारा, हा माणूस जेन्युइन आहे का, मी इथे ऑडिशन्स पाठवू का. कोणीही ॲक्टर ॲक्ट्रेस तुम्हाला म्हणणार नाही की मी तुम्हाला सांगणार नाही द्यायची की नाही, कोणीच नाही. सगळेजण मदतीसाठी तयार आहेत. सो विचारा आणि मग याच्यामध्ये, कारण हे दिसतं खूप छान, आम्ही तुम्हाला बॉलिवूडची फिल्म, तुम्हाला कोण घरी येऊन विचारणार आहे आणि का विचारणार आहे, बरेच जण आहेत बाहेर ऑलरेडी ऑडिशन देणारे. सो पडताळणी करा आणि मग निर्णय घ्या,
कारण याचा पुढे परिणाम असा होतो की ऑडिशन दिल्यानंतर त्यांना मुंबईला किंवा दिल्लीला बोलवलं जातं. तर मग तेव्हा काय करणं गरजेचं आहे?
मी याच्याबद्दल पण एक अनुभव सांगते. मी मुंबईमध्ये राहत होते, मला एक फोन आला. तर बरेच फोन येतात आता, कारण आपण कुठेही जाऊन बघा नंबर लिहितो, रेस्टॉरंटमध्ये एंट्री करताना पण आपण नंबर लिहून जातो आपण आपला, तर सगळ्या ठिकाणी आपला नंबर पोहोचलेला असतो. कित्येकदा ॲड्ससाठी फोन येतो. मला एक फोन आला होता आणि त्यांनी मला कार्ड पाठवलं, म्हणजे ना ते मला म्हणाले की तुम्ही ऑडिशन पाठवाल का, मी म्हटलं ठीक आहे पाठवेन. तर ते मला म्हणाले की तुम्हाला एवढे एवढे पैसे भरावे लागतील. आता मला हे माहिती होतं की पैसे भरण्याची गरज नाही, तर मी त्यांना म्हटलं तुमचे डिटेल्स मला पाठवा की तुम्ही कोण आहात वगैरे. तर ते म्हणाले की ठीक आहे. त्याने एका मोठ्या डिरेक्टरचं नाव घेतलं, त्याचा असिस्टंट आहे म्हणे मी, आणि आमच्या ह्या आधीच्या 3 बॉलिवूड फिल्म्स त्यांनी नावं सांगितली आणि ते खरं होतं, याच व्यक्तीने डिरेक्ट केलेल्या होत्या या 3 बॉलिवूड फिल्म्स होत्या. मग एवढं सांगून त्याने थांबावं ना. त्याने मला त्याचं आय कार्ड पाठवलं, त्याचं आधार कार्ड पाठवलं, त्याने त्याच्या ऑफिसचं लोकेशन पाठवलं. मी असे होते की पण एवढ्या सगळ्या गोष्टी मी विचारल्याच नाही आहेत, मग हा माणूस मला एवढ्या 4 गोष्टी येऊन का सांगतोय, कारण काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला एक्सप्लेन करायची गरज तेव्हाच पडते जेव्हा मला काहीतरी लपवायचं असतं. म्हणून मग मी त्याला नंतर रिप्लाय दिला नाही वगैरे वगैरे मी केलं. पण हे जर अननोन व्यक्ती, म्हणजे कोणीतरी नवीन येणारी होतकरू असली असती तर गेली असती, ऑडिशन दिली असती, पैसे भरले असते का, तर हिंदी आहे आपण करूयात, तर असं नका करू असं मला जेन्युइनली वाटतं.
कारण त्यात फक्त पैशांचाच धोका नसतो, आपल्याला शारीरिक पण धोका होऊ शकतो.
हो अगदीच. आणि आणि ऑडिशनसाठी तुम्ही याच्यातले फोटो पाठवा, तुम्ही त्याच्यातले फोटो पाठवा, तुम्ही कमी कपड्यातले फोटो पाठवा, असं कोणी नाही विचारत. म्हणजे ज्या जेन्युइन ऑडिशन्स होतात त्या अशा नाही होत. त्यामुळे तुम्ही फसू नका, फक्त काहीतरी येत आहे दिसतंय असं नाही आहे.
अगदी बरोबर. आता तुमची इंडस्ट्री जी आहे ती ग्लॅमरची म्हणलेली आहे, तर तुम्हाला असे खूप लोक भेटत असतील रोज, ऑनलाईन असतील किंवा फिजिकली असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला लोक शहाणपणा आपण म्हणू शकतो जे शिकवायला जातो. तर तुम्हाला एक्सपोजरवरून किंवा तुमच्या ग्लॅमरवरून किंवा तुमच्या फील्डवरून शहाणपणा शिकवणारे असे किती लोक भेटले की तुमचं ऑनलाईन प्रोफाईल असं आहे तर याच्यामध्ये या चुका आहेत, तर तुम्ही असं करू नका वगैरे, असा जो शहाणपणा शिकवायला किती लोक आले?
जसं मी म्हटलं की माझं टिंडर अकाउंट ओपन केलं होतं तेव्हा मी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली की जर तुम्हाला हे अकाउंट दिसलं तर एकतर रिपोर्ट करा, नाहीतर मी ती नाही आहे जर काही पुढे झालं तर. तर मला त्याच्यावर रिप्लाय यायला लागले की मग तुम्ही फोटो टाकता कशाला सकाळ संध्याकाळी एवढे की तू लोक त्याचा मिसयूज करतील. मग मला असं वाटलं की म्हणजे बाहेर घराबाहेर पडल्यावर माझ्याबरोबर काहीतरी वाईट होऊ शकतं म्हणून मी घरातच बसून राहायचं. तर कुठेतरी ज्या पद्धतीने आपण सिक्युअर राहिलं पाहिजे तर कुठेतरी हे पण शिकवण्याची गरज आहे आजच्या पिढीला की आपण असं नाही वागलं पाहिजे दुसऱ्याबरोबर. आणि मला फार असं वाटतं की हा संस्कारांचा भाग आहे. तुम्ही लहानपणापासून कोणत्या संस्कारांमध्ये वाढता किंवा तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये वाढता, तुमचं फ्रेंड सर्कल काय, तुम्ही कोणाला फॉलो करता, यामध्ये आपण घडत असतो. तर त्या तो मुलगा असेल मुलगी असेल ती जी कोण व्यक्ती आहे तिच्यावर हे म्हणजे ही विकृती का वाटते की आपण असं करावं. त्यानंतर मला एका रेडिओ जॉकीचा मेसेज आला होता की माझे फोटोज घेतले त्यांनी, ते त्यांनी काहीतरी बदलले व्यंग केलं आणि मला पाठवले आणि मला ब्लॅकमेल केलं होतं वगैरे. असं एका रेडिओ जॉकीने मला मोठा हे केलं होतं, मेसेंजरवर मेसेज केला होता. आणि तो रेडिओ जॉकी मीडियामध्ये काम करणारा माणूस असून सुद्धा एका मुलगा होता आणि तो तरी त्याला हे फेस करावं लागलं. मग प्रत्येक मुलगी फोटो टाकताना तिने हा विचार करायचा की मी हा टाकू की नको, की आपण मेंटॅलिटी बदलली पाहिजे. म्हणजे नक्की आधी काय करणं गरजेचं आहे, तर आधी मला असं वाटतं मेंटॅलिटी बदलण्यासाठी काय करावं लागेल. शाळा शाळांमधून कारण ना काहीतरी मिळत नाही आहे म्हणून हे घडतं आहे का, किंवा कोणत्या मानसिकतेतून हे घडतं आहे, तर ते बदलण्यासाठी जर आपल्याला काही करता आलं.
कारण त्या मेंटॅलिटीमुळेच मुलींनी फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावर फोटो टाकले त्यांना जज केलं जातं, कमी कपड्यांमध्ये फोटो टाकलेत वगैरे. तर हे जज करणं पण या अशा मेंटॅलिटीचा एक पार्ट म्हणू शकतो.
अगदीच अगदीच. म्हणजे मला असं वाटतं आपण सगळं मॉडर्न झालोय पण आपण इथून मॉडर्न काही होत नाहीये. काही लोक अर्थातच, मी सगळ्यांबद्दल स्टेटमेंट नाही करत, पण काही लोकांची अजूनही तीच मानसिकता आहे. आणि मला इव्हन असंही वाटतं की आपली ती मानसिकता आहे आपण ती दुसऱ्यावर थोपवू नये. मला जर मला एखाद्या गोष्टीबद्दल श्रद्धा आहे मानसिकता आहे तर ती माझ्यापुरती सीमित मी ठेवता आली पाहिजे. मला दुसऱ्यावर थोपवू नये की तुम्ही पण असंच वागलं पाहिजे.
आपला जो पुढचा पार्ट आहे की ज्यामध्ये सायबर साक्षरची एक मूवमेंट आहे की एक्सपोज हिम, ज्यामध्ये आता तुम्हाला बऱ्याच वेळेला अशा लोकांचे मेसेज येत असतील की जे तुमच्या रिअल लाईफमध्ये भेटतात रोज तुमच्या ओळखीचे आहेत पण ते रिअल लाईफमध्ये, सोशली आल्यावरती त्यांचा एक वेगळा चेहरा तुमच्या समोर येतो की अरे हा आता खूपच जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे किंवा व्हल्गर मेसेज पाठवत आहे. तर मोस्टली मुली काय करतात अशा लोकांना इग्नोर करतात, ब्लॉक करतात. पण एक्सपोज हिम आमची मूवमेंट आहे त्याच्यामध्ये असे की तुम्ही त्या व्यक्तीच्या चॅटचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या सोशल मीडियावर टाकून द्या, ज्यामुळे काय होईल लोकांना कळेल की हा व्यक्ती कसा आहे आणि पुढे असं दुसऱ्या कोणासोबत वागताना लोक की अरे आता असं जर काही घडलं तर आपल्याला जरा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर या मोमेंट मध्ये तुम्हाला जर कधी असा एक्सपिरियन्स आला तर तुम्ही या पद्धतीने त्या व्यक्तीला एक्सपोज करू शकता. तुम्हाला असा काही आलेला एक्सपिरियन्स
नाही? काय होतं ना, मुळात कशाला रिप्लाय द्यायचा आणि ना इग्नोर करण्यापेक्षा त्याच क्षणी नाही म्हणता आलं पाहिजे. जेव्हा पहिल्यांदा एखादा व्यक्ती तुम्हाला मेसेज करतो तेव्हा त्याच क्षणी उलट उत्तर दिलं तुम्ही तर हे पुढे घडणार नाही असं मला वाटतं. मला अजून एक गोष्ट इथे सांगायची आहे की ना, ॲक्टर ॲक्ट्रेसेस मॉडेल किंवा जे दिसणारे फेसेस असतात लोकांना असं वाटतं ना की आपण त्यांना विकत घेतलं आहे. म्हणजे काहीही कमेंट करू, कोण वाचतंय, एवढे फॉलोअर्स आहेत त्यांचे, ह्या कमेंट्स कोण वाचतंय, काय फरक पडणार यांना. पण असं नाही आहे. प्रत्येक आर्टिस्ट किंवा कोणीही जो फेस नोन फेस असणारा जो व्यक्ती आहे तो सगळं वाचत असतो. आणि तुम्हाला जर असे मेसेजेस आले रिप्लाय येताना पण, म्हणजे कमेंट सेक्शन जरी मी माझं नाही म्हणते पण कित्येक ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेसला कमेंट सेक्शनमध्ये काय काय लिहिलेलं असतं,
ट्रोल केलं
जातं, त्याच्या आयुष्यामध्ये काय करायचं हे तुम्ही कोण सांगणार आहे. हे वेल नोन फेसेस आहेत, मान्य आहे, तुम्हाला त्यांचं काम आवडतं मान्य आहे, तुमचा हक्क आहे एखादं काम नाही आवडलं तर सांगायचं की आम्हाला हे नाही आवडलं, हा सुद्धा हक्क आहे तुम्हाला. पण त्याच्या पर्सनल आयुष्यात त्याने काय करावं, त्याने कोणाबरोबर राहावं किंवा त्याने कुठे जावं, त्याने कसे कपडे घालावेत याबद्दल तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे की तुम्ही मेसेजेस केले पाहिजे. मी आत्ता एक व्हिडिओ बघितला एका सिंगरचा, तिने काय ज्या कमेंट्स झाल्यात, एकच व्यक्ती कित्येक फोटोजवर कशा कमेंट्स करत होते हे IGTV व्हिडिओतून सांगितलं. आणि तो व्हिडिओ बघितल्यावर त्यांनी ते खूप हास्यास्पद घेतलं होतं की पॉझिटिव्ह वेने घेतलं, पण कोणता माणूस कोणत्या याने घेईल हे तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही दिलेत प्रत्येक गोष्टी जज करण्याचा. तुम्हाला नाही आवडलं सोडून द्या, तुम्हाला आवडलं ॲप्रिशिएट करा, पण काहीही कमेंट्स करणं हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं.
तर मग असे जर मेसेज आले किंवा असे कमेंट्स आले तर काय स्टँड घेतलं पाहिजे, म्हणजे जसं आपले एक्सपोज हिमचे आहेच आहे, पण तुम्ही पर्सनली काय सांगू शकाल, काय स्टँड घेतलं?
मी आत्तापर्यंत एवढंच केलं की आधी डायरेक्ट उत्तर देणं, नाहीतर ब्लॉक करणं, कारण याच्या पुढे काय केलं पाहिजे याची मलाच कल्पना नाही. तर मला असं वाटतं की हे एक्सपोज हिम, हॅशटॅग एक्सपोज हिम, ही जी
मुव्हमेंट
आहे ती खूप चांगली आहे, कारण बरोबर आहे त्या व्यक्तीचं नाव सगळ्यांना कळालं पाहिजे
आणि ती व्यक्ती कशी मेसेज करते
हे पण कळलं पाहिजे. सो मला असं वाटतं आता मी ब्लॉक करण्यापेक्षा त्या व्यक्तींचे स्टोरीज आणि पोस्ट टाकून त्यांनाच एक्सपोज करेन.
अगदी बरोबर आहे. तर प्रेक्षकांना तुम्ही बघितलं असेल मॅडमनी त्यांचे सगळे व्ह्यूज आणि एक्सपिरियन्सेस आपल्याला शेअर केले, स्टँड कधी कुठे कसा घेतला पाहिजे हे पण त्यांनी आपल्याला सांगितलं. मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही आज आलात आणि तुमचा वेळात वेळ काढून तुमचे सगळे व्ह्यूज आणि एक्सपिरियन्सेस आम्हाला शेअर केले.
आणि मी पण थँक्यू म्हणते, कारण अनेकदा असं तर या गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने बोलता येत नाही, आणि आज इथे येऊन मला माझे विचार मांडता आले, त्याचप्रमाणे मला नवीन गोष्टीही काही कळल्या ज्या मी आता पुढे नक्कीच फॉलो करेन. सो थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. तर प्रेक्षकांनो पुढच्या वेळेला याच दिवशी याच वेळेला आपण भेटूया, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.